हरिः ॐ नमो हिरण्यबाहवे सेनान्ये दिशाञ्च पतये नमो नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनाम् पतये नमो नमः सस्मिञ्जराय द्विषीमते पथीनाम् पतये नमो नमो बभ्लुषाय विव्याधिनेनानाम् पतये नमो नमो हरिकेशायोपवीतिने पुष्टानाम् पतये नमो नमो भवस्य हेत्यै जगताम् पतये नमो नमो रुद्राया तथा विनयक्षेत्राणाम् पतये नमो नमः सूताया हन्त्या यवनानाम् पतये नमो नमो रोहिताय स्थपतये वृक्षाणाम् पतये नमो नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणाम् पतये नमो नमो भुवन्तये वारिवस्कृताय औषधीनाम् पतये नमो नम उच्चैर्घोषाय क्रन्दयते पत्तीनाम् पतये नमो नमः कृष्णवीताय धावते सत्त्वनाम् पतये नमः नमः सहमानाय निव्याधिन आव्याधिनीनाम् पतये नमो नमः कक्कुभाय निषङ्गिणे सेनानाम् पतये नमो नमो निषङ्गिण इषुधिमते तस्कराणाम् पतये नमो नमो वञ्चते परिवञ्चते स्थायूनाम् पतये नमो नमो निचेरवे परिचरायारण्यानाम् पतये नमो नमः सृकाविभ्यो जिघागसद्भ्यो मुष्णताम् पतये नमो नमोऽसिमद्भ्यो नक्तञ्चरद्भ्यः प्रकृन्तानाम् पतये नमो नम उष्णीषिणे गिरिचराय कुलुञ्चानाम् पतये नमो नम इषुमद्भ्यो धन्वविभ्यश्च वो नमो नम आतन्वानेभ्यः प्रतिदधानेभ्यश्च वो नमो नम आयच्छद्भ्यो विसृजद्भ्यश्च वो नमो नमोऽस्यद्भ्यो विद्यद्भ्यश्च वो नमो नम आसीनेभ्यश्चयानेभ्यश्च वो नमो नमः स्वपद्भ्यो जाग्रद्भ्यश्च वो नमो नमस्तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्च वो नमो नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमो अश्वेभ्योऽश्वपतिभ्यश्च वो नमः परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या स्मृती आपल्यासमोर सद्भक्त कुटे काका सादर करतील.
ॐ परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज रविवार दिनांक 24 मे 1987 कार्यक्रम ध्यान व ब्रह्मसूत्रावरील प्रवचन. वेळ सकाळी 6:30. स्थळ माया अपार्टमेंट ध्यान मंदिर. माया अपार्टमेंट मध्ये ध्यान मंदिरासमोरील फ्लॅट मध्ये स्वामीजी सह कुटुंब राहतात. माया अपार्टमेंट मध्ये राहून कुटुंबीय आणि इतर मनुष्य लोकात राहतच असले तरीही त्यांना मात्र मायेची बाधा झालेली नाही. मायेपासून ते कायम अपार्टच राहिले. माऊली म्हणतात त्याप्रमाणे ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव हे सुखाचे कुंभ, एर माणूस पण ते भांब लौकिक भागू. अगा अवचिता कापुरा माझी सापडला हिळा, वरी पडिलिया नीरा नागवे काही. तसा मनुष्य लोका तू, तो जरी दाहला प्राकृतू, तरी प्रकृती दोषाची मातू नेने तिकी. कापुरात अवची थिरा सापडला आणि त्यावर जरी पाणी पडले तरी तो ज्याप्रमाणे विरघळत नाही त्याप्रमाणे तो मनुष्य लोकात राहतच असला तरी त्याला मायेपासून बाधा होत नाही. तो मनुष्यासारखा तरी आवडे परी मनुष्यत्व तयान घडे, तैसे जळी जळा माझी न बुडे भानुबिंब. असे आपले स्वामीजी नित्याच्या ध्यानानंतर आता आपल्या प्रवचनाला सुरुवात करतायत. अथा तो ब्रह्म जिज्ञासा हे पहिलं सूत्र आपण पाहतो आहोत. ज्या ब्रह्माची जिज्ञासा करावायची ते ब्रह्म आहे कसं, त्याचं स्वरूप काय. ब्रह्म जे मनाचा विषय नाही, बुद्धीचाही विषय नाही, ते दाखवायचं कसं हा प्रश्न उभा राहतो. गीता सांगते तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिना. जे स्वतः शब्द ज्ञानामध्ये पारंगत आहेत, ब्रह्मानंदामध्ये डुलत आहेत आणि शिष्याला प्रबोधन करण्यास समर्थ आहेत त्यांचे पाय घट्ट धरावे लागतात. प्रणिपात म्हणजे सदऱ्याची स्त्री न बिघडविता नमस्कार करणं नव्हे, आपले कपडे सांभाळून प्रतिष्ठा सांभाळून कुणी बघत नाही ना असं पाहून कसाबसा नमस्कार करून मोकळं होणं नव्हे. प्रणिपात म्हणजे कनक दंडवत पात. लाकडाची काठी लोखंडा खात पडते, लोखंडापेक्षाही सोनं जड. सोन्याची काठी हातातून सोडताच धाडकण खाली पडते, तसं धाडकण पडणं म्हणजे पात. आणि निपात म्हणजे निशेष पडणं. मी माझं शेष राहता कामा नाही, पडताना मी डोकावू नये. आपली प्रतिष्ठा, मी स्त्री आहे का पुरुष, लहान आहे का मोठा, पंडित आहे का अपंडित, हे काहीही मध्ये जीव देऊ नये. अपंडिताला इतका त्रास होत नाही जितका पंडिताला होतो, कारण नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. मी कोणी आहे वगैरे सर्व विसरून नमस्कार केला तर त्या नमस्काराला म्हणायचे निपात. त्याच्या पुढे प्रियंका, त्या ब्रह्माविषयी तुला जाणून घ्यायचे ना, मग आधी सद्गुरूंना शरण जा. ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणी आची आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेती. सेवाच घडत नाही आपल्याकडून, सेवेनेच अहंकार जातो, पण तशी खरी सेवा सहसा कोणी करीत नाही. ज्ञानोबांनी म्हटलं तसं तुझी सेवा करीन मनोभावे हो, माझे मन हे गोविंदी रंगले हो. अशा सेवेमुळे ज्ञान प्राप्त होतं. संत काय करतात, त्यांची सेवा केली, त्यांना प्रणिपात केला, त्यांचा अनुग्रह घेतला म्हणजे मग ते आपल्याला बोध करून देतात. मग अपेक्षित जे आपले तेही सांगतील पुसिले, जेने अंतकरण बोधले संकल्पाने. अरे तोच तू आहेस तत्वमसी. मग अश्रुत काहीच राहत नाही, सगळं श्रुत होत. अविज्ञात काहीच राहत नाही, सगळं ज्ञात होत. असं कशानं होत. सगळे सद्गुरु एकच सांगतात, तू ब्रह्मच आहेस. तू अंतर्मुख होऊन शांतपणे ध्यानाला बसून त्या ब्रह्माची जिज्ञासा कर. एखादा साधक श्रोता विचारतो, हे ब्रह्म काय आहे, ध्यानाची मला गोडी वाटत नाही. त्यावर सद्गुरु सांगतात, नामस्मरण कर, त्यानेही अंतर्मुक्ता येईल. साधक म्हणतो, नामस्मरणातही गोडी वाटत नाही. त्यावर सद्गुरु सांगतात, मग संतांच्या संगतीला जा. साधक म्हणतो, संतांचा स्वभाव आणि माझा स्वभाव एकच असेल असे सांगता येत नाही, मग काय करावं. सद्गुरु म्हणतात, काहीच करू नको. येथे सद्गुरु अधिकार तैसा करू उपदेश या न्यायाने साधकाच्या पातळीवर येऊन प्रेमाने उपदेश करतात. मग काहीच करू नकोस, संसार कर. संसार करून संसाराची आशाच निर्जीव कर. आपण येथे लक्षात घ्यावे ते संतांचे आचरण. संत किती प्रेमळ असतात, सगळे संत प्रेमळ होते. एकही संत तुम्हाला प्रेमाशिवाय सापडणार नाही. त्यांनी सर्व समाजावर अखंड प्रेमच केलं. निष्प्रेम आयुष्य ते कदापिही जगले नाहीत. ते कधी रागावलेले रुसलेले सापडणार नाहीत. दुसऱ्याकडून उदंड अपराध झाले तरी संतांच्या प्रेमामध्ये कणभरही उणे येणार नाही. पुत्राचे सहस्र अपराध माता काय मानिता यांचा खेद, तैसा कृपाळू गोविंद माय बाप मज लागी. उर्धा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे, आम्ही तसेच आहोत, उडीदच सगळे, अपराधी असणारच. म्हणून अशी प्रार्थना परमेश्वराजवळ केलेली आहे. असो ब्रह्म जिज्ञासा साधन चतुष्ट संपन्न होऊन अंतर्मुख होऊन ध्यानाने साधते. ते ध्यान कसं करायचं, ते करण्यासाठी सद्गुरूकडे जाऊन तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया त्यांची सेवा करून त्यांना प्रश्न विचारल्यानंतर उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानिनस तत्वदर्शिना. ब्रह्माची खरी जिज्ञासा असेल, ते जाणायचं असेल, संसाराचा वैयर्थ कळला असेल आणि जीवन युजर्थ जातंय अशी तळमळ जर लागली असेल तर त्या क्षणी संन्यास घ्यावा मनाने. कपडे बदलून घेतलेला संन्यास वेगळा, त्याचीही आवश्यकता आहे, पण तो साधन संन्यास आहे. आणि आपल्याला तर अज्ञान संन्यास पाहिजे. अज्ञानापासून संन्यास असे ज्ञानोबांचे शब्द आहेत. कामाचा संन्यास, लोभाचा संन्यास, दंभाचा संन्यास, अहंकाराचा संन्यास, अशा संन्यासानच ब्रह्मजिज्ञासा संभवते. आतापर्यंत होऊन गेलेले सर्व साधू संत, ऋषी मुनी, दर्शनकार एकच सांगत आलेले आहेत, ब्रह्म म्हणजे तुझे स्वरूप आत्मा, त्या आत्म्याला जाणून घे. आणि जाणतल्या वरवते काहीच करणे नाही तेथे, जाणणे चित्तन्मयाते आणि जयाचे. जे जाणतल्यासाठी संसार काढूया काठी, जिरोनी जाई जे पोटी नित्यानंदाच्या. जीव मुळातच ब्रह्म आहे. काही साधना केल्यानंतरच तो ब्रह्म होतो असं मुळीच नाही, परंतु हा बोध प्रत्यक्ष ब्रह्मरूप झाल्याशिवाय केवळ शब्दांनी करून घेतला तर पाखंड मासते. म्हणून इतर आचार्यांनी द्वैतवाद मांडला, त्यात तू जीवस आहे, तुझ्यात अनेक दोष आहेत, या दोषापासून पूर्णपणे विनिर्मुक्त झाल्याखेरीज तुला ईश्वर प्राप्ती नाही, तू ब्रह्म नाहीस, तू आत्मज्ञानी नाहीस, तू साधना कर, उपासना कर, आधी दासोहम म्हण मग सोहम म्हण, असा हा द्वैत सिद्धांत जरी सांगितला गेला असला तरी सच्चिदानंद ब्रह्मच मी असा बोध ठेवूनच आपण सर्व ब्रह्मसूत्र बघणार आहोत. आपण जर नित्य खिन्न असू तर आपलं जीवनही तसंच खिन्न उदास होतं. अखंड प्रसन्न संतुष्ट असावं, संतुष्ट सततम असे भगवद्गीतेचे शब्द आहेत. मनसंतुष्ट, तृप्त, प्रसन्न कशामुळे होते हे या सूत्रामध्ये आपण पाहिले. अशा तऱ्हेने ब्रह्मजिज्ञासा म्हणजे काय, कशाकरता ब्रह्मजिज्ञासा करावायची, ब्रह्म म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय, जीवनाशी त्याचा संबंध काय, इत्यादी प्रश्नावर विस्तृत विवरण आपण पाहिलेलं आहे. पूजनीय अनंतराव आठवले यांनी उपनिषदांचा खोलवर अभ्यास करून ब्रह्मसूत्रार्थ दर्शिनी हा ग्रंथ लिहिला आहे. त्यामध्ये या सूत्रावर त्यांनी काय लिहिलंय तेही पुढील वेळेस आपण पाहणार आहोत. हरी ओम तत्सत. विठ्ठल 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 या नाम घोषात आणि सर्व संतांच्या जय जयकारात स्वामीजींनी प्रवचन संपवले. हरी ओम तत्सत.
हरी हरी. सद्भक्त अनिरुद्ध जोशी अभंग म्हणती. उत्तम गायक आहेत, गाण्याचे कार्यक्रम होतात, अनेक विद्यार्थी देखील त्यांच्याकडे गाणं शिकत असतात. सद्भक्त अनिरुद्ध जोशी अभंग म्हणते. मी माझे भाग्य समजतो की सद्गुरूंच्या आणि माझ्या अतिशय जवळच्या मित्राच्या मुळे आज आपल्या समोर गाणं सादर करण्याचा योग आलाय. मी संत नामदेवांचा एक अभंग आपल्या समोर सादर करतो, माझ्याच अल्बम मधला आहे. हा अभंग थोडासा वेगळा आहे म्हणून मुद्दाम सादर करतो की संत नेहमीच विठ्ठलाला विनवतात, पण हा अभंग नामदेवांनी असा लिहिलेला आहे की विठ्ठल संतांशी बोलत आहे. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग पांडुरंग, सांगतसे गुज पांडुरंग. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग पांडुरंग, सांगत से गुज पांडुरंग पतित पावन मी तो आहे खरा पतित पावन मी तो आहे खरा तुमचे निबरा दिसत से तुमचे निबरा दिसत से आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत से गुज पांडुरंग पांडुरंग सांगत से गुज पांडुरंग तुम्ही जाता गावा हुर हुर माझे जीवा तुम्ही जाता गावा हुर हुर माझे जीवा तुम्ही जाता गावा हुर हुर माझे जीवा भेटाल के धवा भेटाल के धवा चक्र पाणी भेटाल के धवा चक्र पाणी आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत से गुज पांडुरंग पांडुरंग सांगत से गुज पांडुरंग तिन्ही त्रिभुवनी मज नाही कोणी तिन्ही त्रिभुवनी मज नाही कोणी मज नाही कोणी आ तिन्ही त्रिभुवनी तिन्ही त्रिभुवनी तिन्ही त्रिभुवनी मज नाही कोणी म्हणे चक्रपाणी नाम यासी म्हणे चक्रपाणी नाम यासी आषाढी कार्तिकी विसरू नका मज आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत से गुज पांडुरंग पांडुरंग सांगत से गुज पांडुरंग पांडुरंग सांगत से गुज पांडुरंग
अजून
आता एक आपल्या अगदी परिचयाचं स्तवन म्हणतो. ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझ नमो नमो माय बापा गुरु कृपा घना तोडिया बंधना माया मोहा नमो माय बापा गुरु कृपा घना तोडिया बंधना माया मोहा मोह जाळ माझे कोण निरशील तुझ वीण दयाळा सद्गुरु राया तुझ नमो 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 सद्गुरु राया माझा आनंद सागर त्रैलोक्या आधार गुरुराव त्रैलोक्या आधार गुरुराव त्रैलोक्या आधार गुरुराव गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश ज्या पुढे उदास चंद्र रवी ज्या पुढे उदास चंद्र रवी ज्या पुढे उदास चंद्र रवी रवी शशी अग्नी नेणती ज्या रूपा रवी शशी अग्नी नेणती ज्या रूपा स्वप्रकाश रूपा नेणे वेद स्वप्रकाश रूपा नेणे वेद स्वप्रकाश रूपा नेणे वेद तुझ नमो तुझ नमो स्वप्रकाश रूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो एका जनार्दनी गुरु पर ब्रह्म एका जनार्दनी गुरु पर ब्रह्म तयाचे पैनाम सदा मुखी तयाचे पैनाम सदा मुखी तयाचे पैनाम सदा मुखी तुझ नमो तुझ नमो तयाचे पैनाम सदा मुखी तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओ तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओ तुझ नमो तुझ नमो तुझ नमो
एक प्रश्न आहे मी आपल्याकडून अनुग्रह घेतला हे मी आपले परमभाग्य समजते अनुग्रहाच्या वेळी आपण जो उपदेश मंत्रोपदेश दिलात त्यास अनुसरून अनुकरण करत आहे व साध्य करण्याचा प्रयत्नही चालू आहे ध्यान करताना मन अस्थिर राहते मात्र नामस्मरण केल्यानंतर शांत डोळे मिटून बसल्यावर मन बऱ्याच अंशी स्थिर राहून ध्यान साधना होते समाधान प्राप्त होते अनुग्रहाच्या वेळी आपण सोहम ध्यानाची साधना सांगितली ती धारणा दृढ व पक्की झाली. एकदा एका संप्रदायाचे अनुकरण करणाऱ्या व्यक्तीकडून असे ऐकले की आमचे गुरु आम्हाला गुरुमंत्र देतात तो कोणाला सांगू नका असे आमचे गुरु आम्हाला सांगतात, तेव्हा सदर संदर्भात मला काही उलगडा झाला नाही. गुरुमंत्र कानमंत्र असे फक्त ऐकून होते, त्याचे स्वरूप माहीत नसल्याने आपल्याकडून याबाबत निरसन प्राप्त व्हावे ही आपल्या चरणी विनंती. अनावधानाने प्रश्न विचारण्यात काही चूक झाली असल्यास क्षमस्व असं म्हटलं. अनुग्रहाच्या वेळेला सद्गुरु जो उपदेश करतात आणि गुरुमंत्र देखील देतात. आपल्याही संप्रदायात मंत्रोपदेश आहे, ओम तत्वम सोहम सहा श्रीम तत्वम सोहम सहा हा मंत्रोपदेश आपल्याही संप्रदायामध्ये दिला जातो. मात्र त्याचा जप करायला आपल्या संप्रदायात सांगितलं जात नाही. याचं कारण ध्यानावर अधिष्ठित, ध्यानाच्या मुख्य साधनेशी अधिष्ठित असा आपला संप्रदाय आहे. भक्तियुक्त ध्यान हे जे राजयोगाचं वैशिष्ट्य आहे त्याला अनुसरून भक्तीपूर्वक अंतःकरणाने पण ध्यान सांगितलेलं आहे. अर्थात ध्यान आणि ज्ञानप्रधान असा संप्रदाय असल्यामुळं ओम तत्वम सोहम सहा किंवा श्रीम तत्वम सोहम सहा या सद्गुरूंच्या उपदेशाचा जप करायला सांगितलेला नाही. हा महावाक्याचा उपदेश आहे ओम तत्वम सोहम सहा हा, आणि दासबोधामध्ये समर्थांनी स्पष्ट म्हटलेला आहे की महावाक्य उपदेश भला परी त्याचा जप नाही बोलिला, तेथीचा तो विचारची केला पाहिजे साधके. महावाक्याच्या उपदेशाचा जप करून काहीही लाभ होत नाही किंवा जप करण्याचा प्रघात नाही. त्याऐवजी विचारपूर्वक किंवा चिंतनपूर्वक ते महावाक्य समजून घेऊन नंतर ध्यानाला बसणं असं स्वरूप आहे. जे संप्रदाय अशा प्रकारे ध्यानप्रधान नाहीत आणि नामस्मरणावर किंवा जपावर अवलंबून असलेले किंवा तीच प्रमुख साधन असणारे संप्रदाय आहेत त्यांच्या मध्ये काही गुरुमंत्र दिला जातो. त्याला कानमंत्र असंही म्हणतात कारण तो खरंच फक्त सद्गुरू आणि शिष्य यांच्याशी संबंधित असतो, इतरांशी काही कर्तव्य नसतं त्या मंत्राचं. सद्गुरू कानात देखील उपदेश करतात, कानात देखील तो मंत्र सांगतात आणि ही खूप चांगली आणि पवित्र अशी प्रथा आहे. तुम्हाला माहित असेल आपल्याकडे मुंजीत देखील गायत्री मंत्राचा जो उपदेश आहे तो उपदेश वडिलांनी मुलाला ते उपर्ण असं पुढं करून कान वडिलांच्या जवळ घेऊन मग वडिलांनी त्या मंत्राचा उपदेश करायचा असतो. कानमंत्रासारखाच गायत्री मंत्राचा उपदेश वडील आपल्या मुलाला करतात अशी प्रथा आपल्याला माहीत आहे. कानमंत्र या शब्दाला एक विशिष्ट अर्थ आहे. देणाऱ्याचं मुख आणि आपला कान याच्या बाहेर तो मंत्र जाऊ नये असं पावित्र्य त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. याचा अर्थ तो पूर्णपणाने वैयक्तिक असा उपदेश आहे. सद्गुरु सप्रभव म्हणजे आपल्या शक्तीसहित उपदेश करत असतात आणि हा उपदेश सांडी विखुरी जाऊ नये अशी सद्गुरूंची इच्छा असते. तसंच सद्गुरूंनी जो केलेला उपदेश आहे तो उपदेश आणि तो मंत्र इतरांना अशा करता सांगू नये की ऐकणाऱ्याचा भाव हा एकसारखा नसतो. 10 जणांना सांगितलं तर कोणी अभाविक असतो, कोणी नास्तिक असतो, कोणी टिंगल करण्याच्या प्रवृत्तीचा असतो, कोणी विश्वास ठेवण्याच्या प्रवृत्तीचा असतो. अशा सगळ्या प्रकारच्या प्रवृत्ती असल्यामुळं या मंत्राच्या बाबत चावटी होऊ नये लोकांकडून, अशी सद्गुरूंची अपेक्षा असते. असं असल्यामुळं हा जो गुरु मंत्र आहे, हा गुरु मंत्र त्या शिष्यापुरता मर्यादित ठेवावा, म्हणजे त्याचं पावित्र्य, गांभीर्य, उद्देश सर्व सफल होतील अशी एक अपेक्षा त्याच्या मागे असते. ओम तत्वम सोहम सहा किंवा श्रीम तत्वम सोहम सहा हा मंत्र जप करण्यासाठी दिलेला नाही. तसंच आपल्या संप्रदायामध्ये जे ध्यान आहे ते ध्यान शिकवल्याशिवाय सद्गुरूंनी तसं करता येत नाही. असं असल्यामुळं आपल्यामध्ये अशा प्रकारे हा जो मंत्र आहे तो दुसऱ्याला कोणाला सांगू नको अशा रीतीने अनुग्रहाच्या वेळेला सांगितलं जात नाही. तरी देखील तुम्हाला सांगून ठेवतो की हा चार चौघांमध्ये सांगत सुटण्याचा विषय मात्र निश्चित नाहीये. प्रत्येक संप्रदायामध्ये आपल्या संप्रदायाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आणि संप्रदायाची जी वैशिष्ट्ये आहेत ती सांप्रदायिकांमध्येच राहावीत आणि बाहेर पसरू नयेत अशी एक स्वाभाविक इच्छा असते. याचंही कारण असं असतं की त्याचा उपयोग करून कोणी महत्वाकांक्षी पण अयोग्य व्यक्ती असणारी व्यक्ती आपल्या स्वतःकडं कोणता तरी मोठेपणा घेऊन कदाचित त्या दृष्टीने त्या मंत्राचा देखील दुरुपयोग करण्याची शक्यता असते. त्या तऱ्हेने आपल्या संप्रदायामध्ये गुप्त गोष्ट काय आहे, गुप्त गोष्ट म्हणजे तो श्लोक आहे, गमागमस्यम गमनादि शून्यम चिद्रूप दीपम तिमिरापहारम पश्यामि ते रूपम जनांतरस्थम नमामि हंसम परमात्म रूपम. हा जो मंत्र आहे हा मंत्र मात्र चांगलाच गुप्त आहे, संप्रदायिकांच्या बाहेरच्या मंडळींना याचा अर्थ सहसा कळणार नाही अशा पद्धतीने तो लिहिलेला आहे. कारण गम आणि आगम हे जे दोन शब्द आहेत हे दोन शब्द जाणं आणि येणं असा अर्थ सूचित करतात आणि जाणं आणि येणं याच्यामध्ये असणारी शून्यावस्था अशा रीतीने त्यांनी तो श्लोक लिहिलेला आहे की संप्रदायाच्या बाहेरच्या मंडळींना याचा अर्थ समजूच नाही. हा श्वासांशी निगडित श्लोक आहे, प्राणांशी निगडित आहे असे शब्द वगळून त्यांनी या श्लोकाची रचना केलेली आहे, तीही अशा करता की फक्त सांप्रदायिकांनाच याचा अर्थ कळावा. अशा रीतीने प्रत्येक संप्रदायातच काही प्रमाणामध्ये संप्रदायापुरती गुप्तता राखण्याचा प्रयत्न केला जातो, त्यामुळं संप्रदायामध्ये देखील वैचारिक प्रदूषण आणि अशुद्ध गोष्टी न शिरणं या महत्वाच्या बाबी सांभाळल्या जाव्यात अशी त्याच्या मागे इच्छा असते. त्यामुळं अशा प्रकारे केलं जातं. तर ज्यांनी त्यांना कोणाला सांगितलं की आम्हाला गुरूंनी गुरुमंत्र दिला आणि तो कोणाला सांगू नका म्हणून सांगितलं, त्याच्या मागं गुरूंची आज्ञा असल्यामुळं त्याचं तंतोतंत पालन देखील शिष्य करतो. याच्यामध्ये खूप गुप्तता राखली पाहिजे असं गुरूंनी सांगितल्यामुळं या गोष्टीला खूप महत्ता आहे, खूप महत्व आहे असंही त्याला समजून येतं आणि तो सहसा सांप्रदायिक गोष्टी आहेत त्या अभाविकाविषयी अथवा न करणाऱ्याकडं सरसहा प्रगट करणार नाही आणि प्रगट करू नये अशा अपेक्षेने ते सांगितलेलं असतं. आपण एक अभंग ऐकूया. लीना ये अभंग.
जन विजन झाले आम्हा जन विजन झाले आम्हा जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामा प्रमाणे विठ्ठल नामा प्रमाणे जन विजन झाले आम्हा जन विजन झाले आम्हा पाहे तिकडे माय बाप, पाहे तिकडे माय बाप, विठ्ठल आहे रखुमाई रखुमाई, विठ्ठल आहे रखुमाई, जनवी जन झाले आम्हा, जनवी जन झाले आम्हा, जनवी जन झाले आम्हा, वन पटण एक भाव, जन पटण एक भाव, एक भाव, जन पटण एक भाव, अवघाधाव सरता झाला, अवघाधाव सरता झाला, जनवी जन झाले आम्हा, जनवी जन झाले आम्हा, आठवनाही सुख दुखा, आठवनाही सुख दुखा, नाचे तुका कौतुके, नाचे तुका कौतुके, नाचे तुका कौतुके, तुका कौतुके, तुका कौतुके, जनवी जन झाले आम्हा, विठ्ठल नामा प्रमाणे, विठ्ठल नामा प्रमाणे, जनवी जन झाले आम्हा, जनवी जन झाले आम्हा, जनवी जन झाले आम्हा।
हरि हरि सगुणाचे मी आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे, असे सर्व संत सांगतात। तसेच निर्गुणाचे ज्ञान झाल्याशिवाय सगुणावर खरे प्रेम करता येत नाही असेही सांगितले जाते। स्वामीजी, आम्हाला अजून त्या निर्गुणाची ओळख नाही, मग आत्ता सगुणावर आम्ही जे प्रेम करतो ते नक्की काय आहे? त्याचा कमी उपयोग आहे का? शंका योग्य असल्यास कृपया मार्गदर्शन करावे, ही आपल्या चरणी प्रार्थना। सगुण आणि निर्गुण याच्यामध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ असं काहीही नाही। एक तरी देखील देवाचं स्वरूप हे निर्गुण असं सर्वांनी मान्य केलेलं आहेच। सगुण ही सुरुवात आहे असंही सर्वांनी मान्य केलेलं आहे। असं असतानाही सगुण आणि निर्गुण याच्यामध्ये काहीही फरक शास्त्र करत नाही, हे विधान गोंधळात पाडणार असं वाटून घेऊ नका। निर्गुण हे जरी प्रधान असलं तरी देखील सगुणाला गौणत्व शास्त्र देत नाही। समर्थ म्हणतात, ऐसा देवाचा निश्चय झाला देव निर्गुण प्रत्यया आला, देव हा निर्गुणच। निराकार आधार ब्रह्मादिकांचा, जया वर्णिता शीणली वेदवाचा, असं समर्थ म्हणतात। त्यामुळे देव निर्गुण याच्याबद्दल कोणालाही कसलीही शंका नाही। नांतः प्रज्ञम न बहि प्रज्ञम न उभयत प्रज्ञम न प्रज्ञम ना प्रज्ञम अद्वैतम अव्यवहार्यम अव्यपदेशम एकात्म प्रत्यय सारम शांतम शिवम अद्वैतम चतुर्थम मन्यते स आत्मा स विज्ञेयः। देवाबद्दल परमात्म्याबद्दल ही विधानं ठाम आहेत. एका अव्यक्त अशा वस्तूपासूनच म्हणजे परमात्मा वस्तूपासूनच जगत झालेलं आहे हेही शास्त्रांना मान्य आहे. आणि नेहमीच जे सगुण आहे त्या सगुणाचा सर्वात शेवटचं टोक हे निर्गुणच राहतं. निर्गुणातूनच सगुण आलेलं असतं आणि सगुण निर्गुणामध्ये नेहमीच लीन पावत असतं. निर्गुणाला व्यक्तता नसते, दृश्यता नसते. निर्गुण हे समजण्यासारखं नसतं. निर्गुण हा इंद्रियांचा विषय होऊ शकत नाही. त्यामुळे सगुण आणि निर्गुण या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी निर्गुण जरी अंतिमतः सत्य असलं तरी इंद्रियवान आपण असल्यामुळं मन बुद्धी आणि इंद्रिय यांच्यामध्येच वर्तन करत असल्यामुळं निर्गुणाचा बोध सहजासहजी होत नाही ही अडचण राहते. निर्गुण आणि सगुण याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर ध्वनी ही संकल्पना, ध्वनी हा निर्गुण आहे. तुम्हाला माहिती आहे का, ध्वनी हा निर्गुण आहे. तो प्रगट होण्यासाठी वाद्याची आवश्यकता लागते. ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवामध्ये म्हटलेलं आहे की जर वाद्य नसेल तर ध्वनी कसा प्रगट होईल, सगुण नसेल तर निर्गुणाचा बोध होत नाही. आपल्याला माहिती आहे की सुगंध ही जी संकल्पना आहे ही संकल्पना स्पष्ट होण्यासाठी फुलाची आवश्यकता असते. एरवी सुगंध हा तशी अव्यक्तच गोष्ट आहे, दाखवता येत नाही, पण फूल दाखवता येतं. सुरामुळे मिळणारा आनंद व्यक्त होण्यासाठी अनिरुद्ध जोशींनी गायला लागतं. सगुण आणि निर्गुण हे एकमेकांशी अगदी निगडित आहेत. सगुण निर्गुण कालवले असं म्हटलेलं इतके ते एकमेकांशी जोडलेले आहेत. जसं सौंदर्य ही खूप अव्यक्त गोष्ट आहे, रूप समोर येणं गरजेचं असतं. रूप जर समोर आलं तर सुंदरता समजते. त्यामुळं सगुण आणि निर्गुण ही एकाच वस्तूची दोन टोकं समजा तुम्ही. जसं अव्यक्त ध्वनीचं व्यक्त टोक वाद्य असू शकतं. चव समजण्यासाठी जिभेची आणि पदार्थाची आवश्यकता असते. एरवी गोडी ही खूपच अव्यक्त संकल्पना राहील. त्यामुळं एकाच वस्तूची दोन टोकं सगुण आणि निर्गुण अशी आहेत. सगुणाची अंतिम सीमारेषा निर्गुण आहे आणि निर्गुणाची देखील सर्वात व्यक्त सीमारेषा सगुण आहे. सगुण हा आपल्या दृष्टीने अलीकडचा किनारा आहे. ज्या किनाऱ्यावर आपण आत्ता उभे आहोत तो किनारा सगुण आहे. आणि त्या किनाऱ्याचा पलीकडचा जो भाग आहे तो मात्र निर्गुण आहे, ज्याची आपल्याला कल्पना नाही. आणि दोन्ही तट समजल्याशिवाय नदी समजत नाही. दोन्ही किनारे समजल्याशिवाय संपूर्ण ज्ञान होत नाही. एकच गोष्ट समजणं म्हणजे परिपूर्णता समजली जात नाही. नामदेवांचा अभंग तुम्ही म्हटलात सुरुवातीला, त्या नामदेवांबद्दल त्यांना सगुणाचं प्रेम होतं पण निर्गुणाचा बोध नव्हता, म्हणून गोरा कुंभारांनी सगळीकडे ती थापटी मारली आणि हे मडकं कच्चं आहे असं म्हणाले. अशी एक हकीकत आहे. याचं कारण एकच किनारा माहीत होता, दुसरा किनारा माहीत नव्हता. दुसरा किनाराही माहीत नसेल तर ते ज्ञान अपूर्ण समजलं जातं. मी असं ऐकलं की मुल्ला नसरुद्दीन जिथं राहत होता त्याच्या तिथून रस्ता क्रॉस करणं ही इतकी कठीण गोष्ट होती, जसं इथं गणेशपुरम मध्ये पलीकडून इकडे येताना रस्ता क्रॉस करणं फार कठीण गोष्ट, दोन दोन पाच पाच मिनिटं उभं राहायला लागतं आणि जर सवड मिळाली तर घाबरत घाबरत रस्ता ओलांडायला लागतो, अशी परिस्थिती आहे. तर मुलाच्या तिथला रस्ता ओलांडणं हे इतकं कठीण होतं की एकदा कोणीतरी मुलाला विचारलं की तू रस्ता ओलांडतोस कसा, हा रस्ता इतक्या रहदारीचा आहे. तेव्हा मुला म्हणाला की मी रस्त्याच्या या बाजूलाच जन्माला आलो आणि पलीकडे कधी गेलोच नाही. फक्त सगुण किंवा फक्त निर्गुण करणाऱ्यांची अशी स्थिती होऊ शकते. की रस्त्याच्या एकाच बाजूला जन्माला आलो आणि दुसरी बाजू माहीतच नाही, दुसरी बाजू आम्ही कधी पाहिलेलीच नाहीये. निर्गुण ही अंतिम गोष्ट असली तरी देखील सगुणाविषयीचं प्रेम ही एक मानवी जीवनामध्ये बसणारी, मानवी भावभावनांना सोसणारी आणि आवडणारी अशी गोष्ट आहे. अंतिमतः निर्गुण हेच सत्य आहे हे खरं आहे, पण सगुणाच्या बाबत आपल्या देहाच्या मर्यादा असल्यामुळं सगुण आपल्याला प्रिय राहतं. अतिशय शुद्ध संप्रदाय जे आहेत त्या संप्रदायामध्ये हा जो हिंदूंचा अद्वैतवाद मानणारा सिद्धांत आहे तो अत्यंत शुद्ध की ज्याला चॅलेंज नाही, तसं मुसलमान संप्रदाय हा अत्यंत शुद्ध संप्रदाय समजला जातो, फक्त निर्गुण मानणारा असा संप्रदाय. मात्र अद्वैत सिद्धांत मानणारा जो हिंदू धर्म आहे तो हिंदू धर्म किंवा हा जो संप्रदाय आहे, अद्वैत संप्रदाय असं म्हणू, हिंदू नको म्हणायला फार, तर या संप्रदायाचं वैशिष्ट्य असं की आचार्यांसारखा ब्रह्म सत्यम जगन मिथ्या असं म्हणणारा महापुरुष पांडुरंगाच्या समोर उभं राहून परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम असं म्हणतो. आणि सगुण हे वस्तुत टिकणार नसल्यामुळं अंतिमत सगुण मानू नका, मानू नका याचा अर्थ ते तोडून टाका, तोडून टाका म्हणजे बुद्धीतून तोडून टाका. असं म्हणणाऱ्या संप्रदायामध्ये, शुद्ध संप्रदायामध्ये मूर्ती तोडण्याची परंपरा निर्माण झाली. संप्रदायाचा किंवा सांगण्याचा जर नीट अर्थ कळला नाही तर कुठल्या थराला गोष्टी जाऊ शकतात. म्हणून अदृश्य अशा निर्गुणाची परम विभूती म्हणून हे विश्व आहे, परम विभूती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की विश्व हे सारावे परवते, मग घेयावे माते, तैसा नाही आयते सकटची मी. विश्व हे बाजूला सारावं आणि मग मला प्राप्त करावं, निर्गुण असलेल्या असं नाही, जसं आहे तसा सकट सरसकट मीच आहे विश्वामध्ये देखील, या बोधाने विश्वाकडे देखील पाहायला पाहिजे. याचा अर्थ असा की माझ्या समोर बसलेले तुम्ही स्त्री पुरुष हे परमात्म स्वरूप आहेत अशा बोधाने मी तुमच्याकडे पाहायला पाहिजे. स्थावर आणि जंगम अशा सर्व विश्वाकडे परमात्म्याची परमविभूती म्हणून मला पाहता आलं पाहिजे. ही माझ्या दृष्टीची किंवा माझ्या पाहण्याची परमसीमा आहे. कारण निर्गुणातूनच सगुण साकार असं विश्व तयार झालेलं आहे. पण माझी गडबड अशी उरते की तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुमचं नाव रूप वर्ण आकार स्त्री पुरुष गरीब श्रीमंत जात वर्ण कुळ अशा दृष्टीने मी तुमच्याकडे पाहतो की जे देहवान म्हणून माझ्या आत असणारे भाव आहेत अबोधात्मक म्हणा दुर्गुण म्हणा पण आहेत. असं असल्यामुळं सरसगट परमात्मा मला पाहता येत नाही. खरं म्हणजे सगुण आणि निर्गुण हे एकच आहे. निर्गुणाचंच इकडचं टोक जर सगुण असेल तर जगामध्ये एकची ब्रह्मगड्या असं खरं म्हणजे सहज समजलं पाहिजे. पण ते समजत नाहीये. ही माझी अडचण होऊन गेलेली आहे. असं असल्यामुळं समर्थांनी असं असल्यामुळं संतांनी सगुणामध्ये देखील म्हणजे सगळ्या विश्वामध्ये देखील हे विश्वच सगुण आहे. या विश्वाच्या ठिकाणी देखील अशी एक विशेष वस्तू निर्माण केली की इथं तरी परमात्मा पहा आणि त्याला सगुण असं आपण सगुण म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे उभं राहतं ते हे जसं परब्रह्मलिंग पांडुरंग ज्ञानेश्वर महाराज हे आपल्याला सगुण. काशी विश्वेश्वर आपल्याला सगुण. रामाच्या मूर्ती आपल्याला सगुण. याचं कारण आमची जी पाहण्याची दृष्टी आहे ती दृष्टी अबोधानी जर बाधित झाली असेल आणि एकदम निर्गुणाचंच प्रगटीकरण म्हणून विश्व आहे असं आम्हाला समजत नसेल तर या विश्वातलीच एक वस्तू विभूती म्हणून आमच्या समोर ठेवली गेली की इथं तर परमात्मा पहा तुला सगळीकडे पाहता येत नाही तर इथं तरी पहा. आणि मग हा परमात्मा आहे अशा सगळ्या भावनेसहित इथं पाहायला शिक. म्हणजे आता या मूर्तीच्या ठिकाणी तरी बुद्धीची शरणता असावी. निर्गुण खरं पण तरी देखील तो बोध होण्यासाठी सगुण देखील समजण्यासाठी जे समजत नाहीये तर भाव ठेव. मग आमच्या बुद्धीलाही सांगितलं गेलं की इथं तू शरण राहा. मनालाही सांगितलं गेलं की इथं तू धाव घे. डोळ्यांना सांगितलं गेलं की या ठिकाणी तू सुख अजमाव तुझं. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुणगान मना तेथे धाव घेई राही विठोबाच्या पायी असं मग सांगितलं गेलं. कोणता विठोबा हो कुठल्याही विठोबाकडं नीट पहा. नीट म्हणजे कोणत्या दृष्टीने माहितीये का? अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांच्या दृष्टीने देखील पहा. तिथं कोणता परमात्मा तुम्हाला दिसेल? दगड आहे, काळा कुळकुळीत आहे, दुसऱ्या भाषेत निर्गुण आहे, काही नाही. त्याच्या ठिकाणी तुम्ही गुणांची कल्पना करा पण अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांसारखी नाही. भावाच्या दृष्टीने करा. असं पहा की विष्णू सर्वत्र सर्वव्यापी आहे पण तुमच्या घरी नर्मदेच्या गंडकीमधून का विना गोटा आणलेला असावा पण तो शाळीग्राम आहे या भावनेने त्याच्याकडे पहा. तो विष्णू आहे तुमचा. ओम विश्वम विष्णू वशटकारो असा हा विष्णू जो व्यापक आहे तो इथं आहे अशा भावनेने पहा. तुमच्या घरात शाळीग्रामाकरता केलेल्या अडणीवर जो ठेवलेला आहे तो कसा काय राहील विश्वव्यापक असा पण राहिला या भावाने ठेवा आणि विष्णू म्हणून आणि विश्वव्यापक म्हणून त्याला नमन करा असं सांगितलं गेलं. सगुणाच्या या कल्पनेमध्ये देखील गोडवा आहे. सगुणाच्या या कल्पनेमध्ये देखील निर्गुणाकडे पाहण्याची परमोच्च दृष्टी आहे, कारण नाहीच आहे ना तिथं काही, गोटा आहे, पण विष्णू या भावाने पाहतो आहे, विश्वव्यापक या भावाने पाहतो आहे, दृष्टीचं विकसन व्हावं जे जो मुसलमान संप्रदाय आहे फारच शुद्ध समजला जातो, ते तर समजतातच, तर तिथपर्यंत जाण्यासाठी उघडणारी दृष्टी किंवा अद्वैतवाद जे सांगतात त्यांच्यापर्यंत जाण्याची दृष्टी देणारा पण आम्हाला झेपवेल मानवेल असा हा भाग आहे. पण या सगुणाच्या संदर्भात देखील आम्हाला अडचण निर्माण अशी होते की अशा प्रकारची संपूर्ण बुद्धी समर्पित करून आम्ही त्याची पूजा नाही करू शकत. तो परमात्मा आहे अशा भावनेने आम्ही त्याच्याकडे पाहू नाही शकत. मग कर्मकांड सुरू होतं. म्हणून मी म्हटलं की भक्तियुक्त योग, भक्तियुक्त ध्यान हा म्हणून मध्यम मार्ग काढलेला आहे. जे आम्हाला झेपतंय आत्ता आमचा बोध आहे तितपत ही अभ्यास करा, आणि आम्हाला जे झेपत नाहीये पण वस्तुत आम्हाला समजणं आवश्यक आहे तीही गोष्ट करा. त्याचं स्वरूप आहे मात्र ध्यान. ध्यानाच्या अभ्यासाने चित्त निष्कंप व्हावं अशी कल्पना आहे, आणि निष्कंप चित्तामध्ये निर्गुणाचा बोध आपोआपच होतो. मन ही नाहीस झालं, चित्त ही कंपरहित झालं, तर देहाची देखील स्मृती नाहीशी होते, काळाची देखील आठवण संपते. जसं चालू वर्तमान काळ हा खूप चांगला शब्द आहे, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, आत्ता जो चाललाय तो, की ज्या चालू वर्तमान काळामध्ये कोणतंही दुःख नाही, कोणतंही सुख नाही, केवळ अस्तित्व आहे, आणि त्या केवळ अस्तित्वामध्ये परमात्म्याचा बोध होत असतो. अशा रीतीने निष्कंप चित्तामध्ये हा बोध ध्यानाने ठसावा, आणि ध्यानातून बाहेर पडल्यानंतर ध्यानाने आलेल्या जागृतीमुळं व्यवहार घडावेत, त्या जागृतीमधून पूजा व्हावी, कारण त्या शाळीग्रामाच्या ठिकाणी तो व्यापक आहे आणि केवळ अस्तित्व मात्र ईश्वर आहे हे तेव्हा कल्पू शकाल तुम्ही की जेव्हा तुम्हाला त्या निष्कंप चैतन्याची प्रचिती येईल थोडी बहुत तरी तुमच्या शक्यते क्षमतेप्रमाणे, आणि ती आली की मग पूजेत मजा येते. अशा बेताने चालायला मग तुम्हाला सांगितलं जातं. अशा रीतीने ध्यानामध्ये निष्कंप चेतनेचा प्रत्यय आणि त्या चेतनेच्या स्मृतीच्या जागृततेमध्ये पूजा करणं, आणि पूजेच्या नंतर मग सर्व व्यवहार हळूहळू करून असे करणं, अशा प्रकारे संतांनी परमार्थामध्ये देखील तुम्ही विश्वास ठेवा की पुष्कळ पुष्कळ इव्होल्युशन असं होत गेलं, प्रगती प्रगती अशी होत गेली, जास्त जास्त सुलभता आणायचा प्रयत्न केला गेला. अशा रीतीने ध्यानाच्या अभ्यासामुळं आपल्या ठिकाणीच परमात्मबोध होण्याची शक्यता निर्माण होते, आणि मग लक्षात येतं की आपण आपलं स्वरूप निर्गुण आहे पण आपल्याला देह आहे, म्हणजे आपल्या आत असणारं जे निर्गुण तत्व आहे ते देहाच्या म्हणजे सगुणाच्या आधारावर राहतं, चालतं बोलतं हलतं, पण आत मात्र निर्गुणाचं अधिष्ठान आहे. तसंच समजायला लागतं की सगळ्या देहांच्या आत निर्गुणाचं अधिष्ठान आहे आणि दिसतो आहे मात्र सगुण. म्हणून आम्हाला निर्गुणाची ओळख नाही तरी ध्यान आम्हाला करायचं आहे. आम्हाला माहित नाहीये तत्वम सोहम सहा मध्ये सहा कोण आहे, आम्हाला माहित नाहीये, पण तरी देखील आम्हाला जितकी शुद्ध कल्पना करता येईल तितक्या शुद्ध कल्पनेने आणि शब्दांच्या सहाय्याने आम्ही कुठेतरी आता प्रयत्न करायचा आहे त्या सहाला समजून घेण्याचा. आणि आता आम्हाला माहितीये की मी म्हणजे देह मन बुद्धी आहे, तरी देखील त्या देह मन बुद्धीला ओलांडून आमच्यामध्ये असणारी शुद्ध जाणीव हे मीच स्वरूप आहे असंही आम्हाला समजून घ्यायचं आहे. कुठेतरी आम्हाला काहीच माहित नाहीये, पण सुरुवात तर करायची आहे. गणित सोडवायचं आहे, उत्तर जर माहीत असेल तर गणित सोडवण्याची गरजच नाहीये. पण उत्तर माहीत नाही तर आम्ही म्हणू एक्स हे उत्तर आहे, तशी सुरुवात आहे. आणि आम्ही चालायला सुरुवात करतो आहोत. गणित सुटतं की नाही? शंभर मानू असं म्हणून गणित सुटतं, एक्स मानू असं म्हणून ही गणित सुटतं. तसं तो परमात्मा सहा तोच मी आहे असं मानू म्हणून सुरुवात करायची आहे. तो शाळीग्राम आहे, तो विश्वव्यापक विष्णू आहे असं समजून सुरुवात करायची. पण केवळ सगुणाचा जो उपासक आहे त्या शाळीग्रामामध्येच केवळ विष्णू पाहणारा त्याला त्याच्या प्राकृतिक अडचणीमुळे जड जातं. म्हणून केवळ सगुण असं जो धरून चालतो त्याला फार कठीण जातं, खूप अवघड जातं. कारण तो कुठल्या तरी काल्पनिक रामचंद्रांचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो. फोटोत पाहिलेले जर गुजराती मनुष्य असेल तर रामचंद्रांबरोबर येणाऱ्या सीतामाई गुजराती साडी नेसून आल्या पाहिजेत असं त्याला वाटतं. आणि पूर्वीची मराठी चित्र ज्यांनी पाहिलेली आहेत अशी व्यक्ती नऊवारी साडी नेसून सीतामाई आल्या पाहिजेत असं समजेल. कारण कल्पना आहे ना. आणि उत्तरेकडे असेल तर घागरा वगैरे काय अशा प्रकारच्या कुठल्या वेशांमध्ये सीतामाई येतील अशी कल्पना असेल, आणि रामचंद्रांबद्दलही तशीच कल्पना असेल. रामचंद्रांची काढलेली सुबक अशी चित्र त्याच्यात दाढी मिशा नाही, अतिशय सुंदर दिसणारी चित्र. पण शक्य आहे रामचंद्र दाढी निशांशिवाय आहे? त्यामुळे कल्पनांना काही अर्थ नसतो. केवळ कल्पनेनी अशा प्रकारे पूजा करणाऱ्याचा भ्रमनिरास होतो. जसं गोंडोलेकर महाराजांनी मग त्या माणसाला तोंडात मारून जाग्यावर आणलं, 3.5 कोटी नाम घेतलं अजून कसं नाही असं म्हणायला लागला, भ्रम झाला, डोक्यात वाद शिरला. कारण या मूर्तीपासून तुला सुरुवात करायची आहे म्हणून मूर्ती दिलेली आहे हे केवळ सगुणाची उपासना करणाऱ्याला कळत नाही. म्हणून सगुणाकडे पाहताना देखील हा विश्वनियंत आहे, याला आधी मध्य अंत नाही अशा बोधानी याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. मग सगळं ठीकठाक आहे, उत्तम आहे. तुम्हाला निर्गुण माहीत नाहीये, पण त्या बोधानी, त्या शब्दांच्या बोधानी तरी तुम्ही सगुणाकडे पाहतात. आणि ध्यान करा, ध्यानाने थोडी बहुत आत्मप्रचिती घ्या, आणि त्या आत्मप्रचितीनी मग पाहायला जमतं. माझा तर असा अनुभव आहे की मला विशेष करून कुठल्याही सगुणाविषयी मी कधीही कसली कल्पना केली नव्हती. आणि आपल्याला सगुणाविषयी प्रेम निर्माण व्हावं अशी अपेक्षाही नव्हती. पण जेव्हा मी प्रथम पंढरीनाथांसमोर उभा राहिलो तेव्हा ध्यानात मिळणाऱ्या समाधानामुळे मूर्तीविषयीचं प्रेम उचंबळून आलं. काही सगुणाची विशेष उपासना कधीही मी केली नाही, कारण एकमेकांशी संबंधितच आहेत ना, व्हायलाच पाहिजे. आणि जर तो निर्गुण निराकार असा परमात्मा इथं उभा आहे अशा भावाने तिथं पाहिलं, पाया पडो गेले तव पाऊलची न दिसे, टकची पडिले कैसे, खोळ बुंथी घेऊनी खुणांची पालवी, आळविल्या नेदी साधू. कारण साथ कसा देईल? केवळ दगडाची मूर्ती आहे, साथ कसा देईल? पण परमात्मा देखील आहे, खुणा तर करताना दिसतो आणि साध ही देत नाही, निर्गुणाचं लक्षण. अशा बोधानी मूर्तीकडे पाहायला देखील जमायला लागतं. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे तोहा श्री हरी पाहिला डोळे भरी पाहते पाहणे दुरी सारून या ज्ञान देव म्हणे नयनाची ज्योती तेहे मूर्ती उभी विटेवरी माझे डोळे ज्या ज्योतीनी पाहतात म्हणजे आत्मज्योतीनी ती आत्मज्योतीच इथं विटेवर उभी आहे अशा बोधाने ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं. ज्ञानेश्वर महाराजांचं जे विठ्ठल प्रेम आहे ते विठ्ठल प्रेम त्यांच्या पुढच्या जीवनामध्ये निर्माण झालं. साधना केली ध्यान केलं ज्ञानेश्वरी सांगितली पंढरीला गेले आणि समजलं की आपण जे सांगत होतो तो इथं दृश्य स्वरूपात उभा आहे असं समजलं. त्यामुळं तुम्हाला आता निर्गुणाचीही ओळख नाही आणि सगुणाचीही ओळख नाही. तुम्हाला वाटतं की आपल्याला सगुणाची ओळख आहे ते चूक आहे. कारण सगुणाची ओळख असेल तर ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ना. पण सुरुवात करा सगुणापासून सुरुवात करा. कोणत्या बोधाने सुरुवात करा आत्ता सांगितलेल्या आणि निर्गुणाचाही बोध प्राप्त करून घेण्याची सुरुवात करा. सुरुवात तर करा माहीत नसलं तरी करा. कोणी कोणी मला विचारतं की तो परमात्मा माहीत नाही त्याचं स्वरूप माहीत नाही अव्यक्त अविनाशी अचिंत्य अक्षर जन्म मरण रहित सच्चिदानंद नुसते शब्द वाटतात काय आम्ही कल्पना करणार. तो मी आहे असं म्हणताना मी म्हणजे कोण मी कसा तो होऊ शकेल. मी जन्मणारा मरणारा कल्पना करा. शब्द हे अर्थवाही असतात त्यामुळं तुम्हाला समजेल तितक्या अर्थामध्ये जा आणि कल्पना करा तो तसा आहे आणि मी म्हणजे देह मन बुद्धी नसून मी म्हणजे त्याच्या बुडाशी असणारी शुद्ध जाणीव हे माझं स्वरूप आहे. कल्पना करा सुरुवात करा निर्गुणाकडूनही सुरुवात करा ध्यानाने. आणि मनरहितता प्राप्त करा निष्कंप चेतनेचा प्रत्यय घ्या. कंपित चेतना म्हणजे मन आहे कंपित चेतना म्हणजे चित्त आहे आणि निष्कंप चित्त हे चैतन्य स्वरूपच आहे. आणि हृदयापासून भावापासून बुद्धीपासून चित्तापासून सगुण आला तो निर्गुण आहे अशा भावनेनी भजा. ही सुरुवातच आहे. कारण कसा असेल तो सगुण कसला आलाय आम्ही तोडली तर मूर्ती तुटू देखील शकते पण कल्पना करा. आणि दोन्हीकडून जाता जाता तुम्हाला ज्ञान प्राप्तीची निश्चित शक्यता आहे असं सांगितलेलं आहे. अंतिमतः तोच बोध खरा जरी असला तरी देखील काहीही एक समजलं तर दुसरं समजलेलंच असलं पाहिजे आधीच समजलेलं असलं पाहिजे. तशा रीतीने तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला ध्यान समजलं तर तुम्हाला सगुणही समजतच आणि तुम्हाला सगुण समजलं की जो मार्ग फार अवघड आहे त्याच्या आड तुमच्या कामना वासना भावना येतात तर परमात्मा समजेलच समजेल अवघड आहे. पण म्हणून सगुणाचे नि आधारे निर्गुण पावीचे निर्धारे कुठून तरी सुरुवात करा असं म्हटलेलं आहे. आणि निर्गुणाचं ज्ञान झाल्यानंतर जी भक्ती होते ती ज्ञानोत्तर भक्ती तिचा फार मोठा महिमा सांगितलेला आहे. ती ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे खरं सगुण लक्षात येणं. विश्व नाही तर विश्वंभरच नटून राहिलेलं आहे असं समजणं हे निर्गुणाचा बोध झाल्यावर मग होतं. मग खऱ्या अर्थाने तो सगुण आणि निर्गुण दोन्ही मध्ये अत्यंत सुखे नैव विहार करणारा राहतो. त्याच्या ठिकाणी अडचण नसते. आपल्या जन्माबद्दल अडचण नसते मृत्यूबद्दल अडचण नसते शोक नसतो मोह नसतो. शांत परमशांत अशी स्थिती तो प्राप्त करतो. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण डोळे मिटून शांत बसूया. हरी 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 स्वामी जी हरी हरी। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय।